आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावर वेदा मणेरी कर तुमकां प्रादेशिक खबरो देता. राज्य सरकारान दर वर्सा 16 जानेर हो अस्मिताय दीस म्हूण मनोवपाचो निर्णय घेतला. हे विशीं शाळांनी गोंयची अस्मिताय दायज आनी संस्कृताय हांचेर भर दिवपी कार्यावळी 16 जानेराक आयोजित करतात. हातूंत जनमत चाचणी, राज्याचे गिरेस्त सांस्कृतीक दायज, इतिहास परंपरा, लोककला, संगीत, नाच आनी हेर सांस्कृतीक कार्यावळी घडोवन हाडूं येतात. शाळांनी विद्यार्थ्यां खातीर आनी शिक्षकां खातीर जनमत दिसाचें म्हत्व, गोंयची अस्मिताय आदी विशयांचेर निबंध, वक्तृत्व, पोस्टर, देशभक्ती गीत गायन सर्त, पारंपारीक भेस सर्त, प्रश्नमंजुषा, गोंयची अस्मिताय सांस्कृतीक दायज, गोंयची परंपरा आनी अभिव्यक्ती दाखोवपी उलोवप, जागृताय कार्यावळ, जनमत चाचणेचेर माहितीपटाचे प्रदर्शन अशा कार्यावळींचे आयोजन करचे. ह्यो कार्यावळी कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्लीश भाषेत करूं येता. सहभाग घेतिल्ल्यांचो आंकडो आनी जिओटॅग केल्ले कार्यावळीचे फोटो आनी व्हिडिओ 21 जानेर 2026 दिसा वा ताचे आदी अपलोड करूंक शकतात, असो आदेश शिक्षण खात्यान शाळांच्या वेवस्थापनांक दिला. पणजेच्या पशुवैजकी महाविद्यालयाचे सचिव आनी संबंधित खात्याच्या मुखेल्यांसयत वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा काल मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परवरी मंत्रालयात बसका घेतली. महाविद्यालय सुरू करपाची जुनातली मुजत पाळप, कॅम्पस बेगीन पुराय करप, उपकरणांची खरेदी, पशुवैजकी हॉस्पिटल आनी क्लिनिकल संकुल स्थापन करप, शिक्षणीक आनी बिगर शिक्षणीक पदां तयार करप हाचेर चर्चा जाली. तशेंच प्रस्तावीत नुस्तेमारी महाविद्यालया खातीर गोंय विद्यापीठा कडेन संलग्नताय, जमनीची उपलब्धताय, येरादारी जोडणी अशा मुखेल प्रस्नांचेरूय विचार केलो. बसकेत नुस्तेमारी क्षेत्रा खातीर प्रगती आनी फुडाराचे येवजण्यांचो फुडलो नियाळ घेतलो. तातूंत मुळाव्या साधन सुविधांची गरज, नुस्तेमारी मळार पात्र गोंयकारांची उपलब्धताय, नुस्तेमारी महाविद्यालय स्थापन करपाच्या दिकेन ठोस पावलांचो आस्पाव केला अशी माहिती ह्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांनी दिल्या. दिल्ली भोंवणे वेळार केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरी हांणी राज्यात 7000 कोटींच्या 5 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. राज्यात आतां मेरेन 30000 कोटींची महामार्गांची कामां चालीक लागल्यात. ते भायर राज्यातल्या पुलांचे तशेंच इमारतींचे बेगीनूच ऑडिट जातले अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली.
आमच्या प्रिंसिपलची इंजिनियर सगळे आशिले आणि ही सबमिटेड प्रपोजल ऑफ अराउंड 7076.96 crores फॉर 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. तातूंत भितर मेजर प्रोजेक्ट NH66, NH748, NH566 अराउंड 600 crores फॉर विच DPR इज ऑलरेडी रेडी.
9व्या एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवलचे आयोजन 9 ते 11 जानेर ह्या काळात पणजे कांपाळच्या दयानंद बांदोडकार मैदानाचेर केला अशी माहिती नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी दिल्या. परवरे मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले. महोत्सवाचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले, जाल्यार हो महोत्सव सकाळी 10 ते राती 10 मेरेन उक्तो आसतलो अशी माहिती मंत्री निळकंठ हळणकार हांणी दिल्या.
नॅशनल फिश फेस्टिवल जे आसा हे देशांत एक फर्स्ट आसल्या प्रमाणे जे आमचे स्टेटींग करता आनी मोठ्या प्रमाणात हेचेर हजेरीच आसता. जेन्ना आमी नॅशनल सेमिनार दवरतात ह्या नॅशनल सेमिनाराक आमी पळयताच की लिडींग एक्सपर्ट्स येतात, पॉलिसी मेकर्स आसता, रिसर्चर आसतले, अकॅडमिशियन आसतले, इंडस्ट्री स्टेक होल्डर आसतले. हे एक मोठ्या प्रमाणात ही संधी आसतली आनी हे स्पेशल आमी नॉटेल हॉटेल पार्ट्याचेर अरेंज केल्या आनी ही फिश फेस्टिवल ग्राउंडार आसता.
ठाणे जनता सहकारी बँक म्हणजे TJSB बँकेच्या काणकोण शाखेन 2026 वर्साच्या कॅलेंडराचे अनावरण काणकोणा श्री मल्लिकार्जून देवस्थान हांगा केले. युनेस्को संसारीक दायज स्थळां म्हणून जाहीर केल्ल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची माहिती ह्या कॅलेंडरात दिल्या. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेवरवीं 9 जानेराक इत्सुक भाविकांक वालांकणी दर्शनाक व्हरपाची सोय केल्या. हे खातीर www.yatraconnect.in या संकेतस्थळाचेर आयज आणि फाल्या म्हळ्यार 7 आणि 8 जानेराच्या काळात इत्सुक नागरिकांनी नोंदणी करची अशे आवाहन समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी केला. पणजी वेधशाळेन नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 32.7 डिग्री सेल्सियस जाल्यार किमान 18.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.